नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत, ऐकूयात काही ठळक घडामोडी. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज ओदिशा, पंजाब आणि आंध्र प्रदेशातल्या 4,594 कोटी रुपयांच्या 4 नवीन सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी दिली. आजच्या बैठकीत मंत्रिमंडळानं लखनौ मेट्रो फेज 1B प्रकल्पालाही मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी 5,801 कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित आहे. अरुणाचल प्रदेशातल्या शियोमी जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या तातो 2 जलविद्युत प्रकल्पालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. राज्याच्या पोलीस दलात सुमारे 15,000 शिपाई भरती करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्यातल्या रास्त भाव दुकानदारांच्या नफ्यात वाढ करण्याचा निर्णयही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत येणाऱ्या महामंडळांतर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध कर्ज योजनेतल्या जामिनाच्या अटी शिथिल करायला आणि शासन हमीला 5 वर्षांची मुदतवाढ द्यायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मा यांना पदावरून हटवण्यासाठी महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव आज लोकसभेत सादर झाला. सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं की महाभियोग चालवण्याचे 146 सदस्यांचे प्रस्ताव सभागृहाला मिळाले आहेत. न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरच्या आरोपांचं गंभीर स्वरूप लक्षात घेऊन त्या प्रकरणी चौकशीसाठी 3 सदस्यांच्या समितीची घोषणा सभापतींनी केली. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज 368 अंकांची घसरण झाली आणि तो 80,236 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 98 अंकांची घसरण नोंदवत 24,487 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.